आकाशवाणी मुंबई। नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही, तर निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। नक्षली कारवायांविरोधातल्या लढ्याबरोबरच दैनंदिन जीवनातल्या विविध विषयांवर साधला संवाद। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवरच्या व्याजाकरता गेल्या वर्षीप्रमाणेच 8.25% दर जाहीर। दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गेलेल्या प्रतिनिधीमंडळाच्या कतार बहरीन मॉस्कोला भेटी। आणि IPL क्रिकेटमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा गुजरात टायटन्सवर 83 धावांनी विजय। ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही, तर ती आपला निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। या कारवाईनं जगभरातल्या दहशतवादाविरोधाच्या लढाईचा नवीन विश्वास आणि उत्साह दिला असल्याचं मोदी यांनी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात सांगितलं। आज या कार्यक्रमाचा 122वा भाग प्रसारित झाला। ऑपरेशन सिंदूरमुळे देशभरात एकजूट आणि देशाभिमानाची भावना जागृत झाल्याचं सांगून ते म्हणाले की ठिकठिकाणी निघालेल्या तिरंगा यात्रांमध्ये त्यांचं दर्शन घडतं। या मोहिमेनंतर संपूर्ण देशात व्होकल फॉर लोकल या संकल्पनेलाही नवी ऊर्जा मिळाली आहे असं सांगून प्रत्येकानं स्वदेश निर्मित वस्तूंना प्राधान्य देण्याचा निर्धार करावा असं आवाहन त्यांनी केलं।
मैं आप सबसे भी आग्रह करता हूं, आइए इस अवसर पर एक संकल्प ले, हम अपने जीवन में जहां भी संभव हो देश में बनी चीजों को प्राथमिकता देंगे। यह सिर्फ आर्थिक आत्मनिर्भरता की बात नहीं है, यह राष्ट्र के निर्माण में भागीदारी का भाव है।
आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता 1 महिन्यापेक्षाही कमी काळ उरला असून प्रत्येकानं आता योगाभ्यासाशी जोडून घ्यावं असं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं। यंदाच्या योग दिनासाठी प्रधानमंत्री विशाखापट्टणममधल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। स्वच्छ भारत तसंच कचऱ्यापासून, विशेषत टाकाऊ कागदापासून पुनर्निर्मितीबाबत देशभर होत असलेल्या प्रयत्नांची उदाहरणंही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली। जालना इथं 100% पुनर्प्रक्रिया केलेल्या कच्च्या मालापासून पॅकेजिंग रोल आणि पेपर कोर बनवले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला। 1 टन कागदाच्या पुनर्प्रक्रियेमुळे 17 झाडं वाचतात आणि 1000 लिटर पाण्याची बचत होते अशी माहिती त्यांनी दिली। नुकत्याच साजरा झालेल्या जागतिक मधमाशी दिनाचा उल्लेखही त्यांनी केला। गोडव्यासोबतच आरोग्य, स्वयंरोजगार आणि आत्मनिर्भरतेतही मधाचं योगदान मिळू शकतं असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। गेल्या 11 वर्षात भारतात मधमाशी पालन क्षेत्रात मधुर क्रांती घडून आली आहे असं ते म्हणाले। मधमाशांच्या संरक्षण संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगताना त्यांनी पुणे इथल्या अमित याच्या प्रयत्नांचा उल्लेखही केला। याबद्दल अमित यानं आकाशवाणीकडे आपली भावना व्यक्त केली।
सर्वप्रथम PM मोदींना मी धन्यवाद करू इच्छितो, कारण मी एक्सपेक्ट केलं नव्हतं माझं नाव येईल। खूप खूप छान वाटतंय, म्हणजे एवढं काम केल्यामुळे, मधमाशांवरती काम केल्यामुळे देशाला ते जाणीव झाल्यासारखे वाटतंय। मला या कामाला अजून पुढे न्यायचंय। आता मी फक्त पुण्यामध्ये करतोय, माझा उद्देश अख्ख्या भारतामध्ये मधमाशांचं संवर्धन करणं असं आहे।
गेल्या केवळ 5 वर्षांच्या काळातच गुजरातच्या गिर जंगलातही सिंहांची संख्या 674 वरून 891 झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। वन्यजीव संरक्षणासाठी आपल्याला कायमच जागरूक राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। ऑपरेशन सिंदूरबद्दल नागरिक सेना दलांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आहेत। आता ऐकूया परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांनी दिलेली प्रतिक्रिया।
ज्या काही माता भगिनींचं सिंदूर पुसण्याचं काम काही दहशतवाद्यांनी केलं होतं, त्यामुळेच हा हल्लाच्या प्रतिउत्तरामध्ये ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि आज संपूर्ण देश हा स्वागत करतोय आणि समर्थनामध्ये भारतीय सैनिकांच्या समर्थन करतोय।
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शांती असावी, त्यांनी काही डिस्टर्ब करू नये, या हेतून आपले राजकारण्याने पण निर्णय घेतले आणि त्यानुसार सेना पण लढली। सेनेला आजही कुठल्याही गोष्टीची कमी नाही आणि सेना आपली सगळ्या बाजूंनी मजबूत असल्यामुळे आपल्याला देशाला एकदम म्हणजे सुरक्षा लाभलेली आहे। मी तर म्हणतो की आपल्या नागरिकांनी कसलेही घाबरण्याची गरज नाही आहे, आपली सेना सक्षम आहे।
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवरच्या व्याजाकरता केंद्र सरकारने गेल्या वर्षीप्रमाणेच 6.8% दर जाहीर केला आहे. याचा लाभ देशातल्या 7 कोटीपेक्षा जास्त पगारदारांना मिळत आहे. 2022-23 कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर 8.15% व्याज मिळत होतं. गेल्या आर्थिक वर्षात EPFOने सुमारे 2.16 कोटी रुपयांपर्यंतचे दावे निकाली काढले. ही आजवरची सर्वाधिक रक्कम आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 7 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज कतारमध्ये दोहा इथं शुरा परिषदेच्या उपसभापती डॉ हमदा अल सुलैती आणि इतर कतारी खासदारांची भेट घेतली. शिष्टमंडळानं कतारच्या विधिमंडळाला ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली आणि दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईत पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. हे शिष्टमंडळ येत्या काही दिवसात दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तला भेट देणार आहे. खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने बहरीनच्या शुरा कौन्सिलचे अध्यक्ष अली बिन सालेह अल सालेह आणि बहरीनचे उपप्रधानमंत्री शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलीफ यांची भेट घेतली. खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज दक्षिण कोरियाला भेट दिली. खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं न्यूयॉर्कमध्ये 9/11 स्मारकाला भेट दिली. दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या खासदार कनिमोळी यांच्या अध्यक्षतेखालच्या शिष्टमंडळानं मॉस्को दौरा यशस्वीपणे पूर्ण केला असून आता ते स्लोवेनियाकडे रवाना झाले आहेत. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त अरब अमिरातला गेलेल्या शिष्टमंडळानं आपला दौरा पूर्ण केला असून ते आता काँगोमध्ये पोहोचले आहेत. भाजप शासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची 1-दिवसीय परिषद आज दिल्लीत झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. या परिषदेत प्रधानमंत्र्यांनी विकासाचा वेग वाढवण्यावर आणि लोकांना डबल इंजिन सरकारचा फायदा मिळावा यावर भर दिला. भाजपच्या सुशासन विभागानं आयोजित केलेल्या या बैठकीत सुशासनाच्या मुद्द्यांबाबत चर्चा झाली. यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी भारतीय संरक्षण दल आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन करण्यात आलं, तर केंद्र सरकारच्या जातीय जनगणना करण्याच्या निर्णयाबद्दलही अभिनंदन करण्यात आलं. भाजपाशासित सर्व 20 राज्यांचे 20 मुख्यमंत्री आणि 18 उपमुख्यमंत्री या परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. नागपूर इथं आज संध्याकाळी त्यांचं आगमन होईल. उद्या कामठी इथं काही संस्थांचं भूमिपूजन आणि उद्घाटन शहा यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ते नांदेडला रवाना होतील. दक्षिण मुंबईतल्या माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिराच्या 150व्या वर्धापन दिन महोत्सवाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मंदिराला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येत्या 27 मे रोजी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. IPL क्रिकेटमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सवर 83 धावांनी विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जनं दिलेल्या 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला 18 षटकात सर्वबाद 147 धावा करता आल्या. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या 13 षटकात 2 बाद 175 धावा झाल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही तर निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. नक्षली कारवायांविरोधातल्या लढ्याबरोबरच दैनंदिन जीवनातल्या विविध विषयांवर साधला संवाद. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवरच्या व्याजाकरता गेल्या वर्षीप्रमाणे 6.8% दर जाहीर. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गेलेल्या प्रतिनिधीमंडळाच्या कतार बहरीन मॉस्कोला भेटी आणि IPL क्रिकेटमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा गुजरात टायटन्सवर 83 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.